श्रीराम समर्थांचे मनोबोध हा आपण पाहतो आहोत. त्यातला हा श्लोक आहे, 21वा श्लोक आहे. मना वासना चूकवी येर झारा, मना कामना सांडिरे द्रव्यधारा. मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी रागवासी. सगळे श्लोक म्हटलं तर सोपे आहेत आणि म्हटले तर अवघड आहेत. प्रत्येक शब्दाचा अर्थ लावता आला पाहिजे आणि एकमेकाचा चरणाशी अर्थ लावता पाहिजे. आता ह्याच्यात त्यांनी शेवटचा चरण आहे, मना सज्जना भेटवी रागवासी. मनाला प्रार्थना केली आहे. कुणाला राघवाला भेटायचं आहे? तर जीवाला राघवाची भेट घडवून द्यायची. मग आड काय येत आहे? आड येत आहे ते मन आड येत आहे. मनाच्या नाना कल्पना, वासना, इच्छा, कामना ह्या सगळ्या गोष्टी आड येत असल्यामुळे वस्तुत जीव हा ब्रह्मरूपच आहे, आत्मरूपच आहे. असं असताना त्याला त्या राघवाची, आत्मारामाची भेट होत नाही आहे. म्हणून इथं त्यांनी मना सज्जना, आपण बघितलं की मनाला सज्जना म्हणून पुन्हा पुन्हा आळवलेलं आहे समर्थाने. मन सज्जन तसं नाही आहे, पण त्याला जर सज्जन करायचं ठरवलं आणि ते जर वळलं तर मात्र ते अतिशय आपल्या साधनेच्या दृष्टीनं, भगवत प्राप्तीच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त ठरतं. म्हणून ते मनाला म्हणतात, मना सज्जना भेटवी राघवासी. राघवाची भेट करून द्यायची आहे. ही तर भेट, याचा अर्थसुद्धा लक्षात घ्यायचा आहे की दोन व्यक्ती जशा एकमेकांना भेटतात तशी ही भेट नाही आहे. त्या जीवाला असं द्वैतातली भेट अपेक्षित नाही आहे, तर त्या जीवाला त्या आत्म्याशी, आत्मारामाशी एकरूपच होऊन जायचं आहे. म्हणून ते मनाला प्रार्थना करत आहे की मन जर बाजूला झालं, मनाचं जर उन्मन झालं, आमन झालं, आत्यंतिक निर्मळ मनाचा लय जर झाला, असं जर झालं तर राघवाची भेट घडू शकेल. म्हणून मना सज्जना भेटवी राघवासी. मग आता अशी जर भेट करायची असेल तर काय करायला पाहिजे? तर त्याच्यामध्ये पहिल्या दोन चरणात त्यांनी सांगितलं आहे, मना वासना चुकवी येर झारा. काही चुकवायला सांगितलं आहे, सोडायला सांगितलं आहे, आणि मगच सज्जनाला सांगितलं, मना सज्जना राघवाची भेट करून देतो असं म्हटलं आहे. तर पहिल्या चरणात त्यांनी काय म्हटलं आहे, मना वासना चुकवी. आता चुकवी हा जो शब्द आहे हा वासनेकडेही घ्यायचा आणि येरझाराकडेही घ्यायचा. वासना चुकव आणि येरझाराही चुकव ह्याची प्रार्थना देखील पुन्हा मनालाच केली आहे. कारण वासना ह्या त्याचं स्थान मनामध्येच आहे. मनातच वासना असतात, चांगल्या वाईट ज्या काय वासना असतील त्या मनातच असतात. आणि त्या वासनांच्यामुळेच या येरझारा म्हणजे जन्माचं येणं आणि जाणं हे दोन्ही अवलंबून असतं. पुनरपी जननम पुनरपी मरणम या येरझारा या वासनेवर अवलंबून असतात. म्हणून पहिल्या चरणात ते म्हणतात, मना वासना चुकवी आणि येरझारा चुकवी. आणि म्हणून मागच्या श्लोकामध्ये त्यांनी जे गर्भवासाचं दुःख सांगितलं आहे तो चरण पुन्हा ह्याच्यातही घडला आहे की हा गर्भवास जर चुकवायचा असेल, या एरझारा जर चुकवायच्या असतील, तर वासना सगळ्या ज्या आहेत त्या शुद्ध झाल्या पाहिजेत. आत्ताच्या वासना या विषयासंबंधीच्या वासना आहेत, त्या वासना नको आहेत. तर वासुदेवावशीची वासना असेल तर चालेल. म्हणून मना वासना वासुदेवी वसुदेव असं म्हटलं आहे पुढे समर्थाने. तर ती वासना इकडची काढायची आहे आणि तिकडं लावायची आहे असं त्यांना म्हणायचं आहे. आता दुसऱ्या चरणात ते काय म्हणतात, मना कामना सांडिरे द्रव्यदारा. इथं देखील काय टाकायचं तेच सांगतायत. वर जसं चुकवी म्हटलं तसं इथं सांडी म्हटलं आहे. आता काय सांडायचं हा ही शब्द दोन्हीकडे घ्यायचा. कामना सांडी आणि द्रव्यदारा ह्याच्याविषयी जी इषण आहे, द्रव्येषणा दारेषणा ही देखील टाकायला सांगितलेली आहे. तीन इषण आहेत, त्यातली द्रव्येषणा दारेषणा ही आपल्याला फार व्याप करणारी आहे, लोकेषणा त्या मनाने जरा कमी आहे. पण इथं ते म्हणतात, द्रव्यदारा यांची कामना सांडी रे. आता प्रश्न असा इथं येतो, द्रव्याची कामना पूर्ण टाकून चालेल का? नाही चालणार. कारण देह धारणेसाठी, संसार चालवण्यासाठी, काही ना काहीतरी द्रव्याची अपेक्षाही असते, त्याशिवाय चालत नाही. त्यामुळे आवश्यक तेवढं द्रव्यार्जन करायला पाहिजे, त्याचा उपयोग योग्य त्या तऱ्हेनं करायला पाहिजे. परंतु ते द्रव्य साठवताना वेड्यावाकड्या मार्गाने साठवू नये, त्याचबरोबर त्याचा लोभही धरू नये. आपल्याला किती गरज आहे त्याची विचार करून तेवढ्याच द्रव्याची अपेक्षा धरावी, आणि म्हणून ते द्रव्यसुद्धा योग्य मार्गाने मिळवायचं आहे आणि योग्य मार्गाने खर्च करायचं आहे. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे, द्रव्यदारा याच्याविषयी जी कामना आहे ती सांडी रे. आणि तिसऱ्या चरणात त्यांनी म्हटलं आहे, मना यातना थोर हे गर्भवासी. इथं पुन्हा त्यांनी सांगितलं आहे मागच्या श्लोकाप्रमाणे की पुन्हा पुन्हा गर्भवास येतो, त्या गर्भवासामध्ये त्या जीवाला किती त्रास होतो, किती कष्ट भोगावे लागतात हे लक्षात घेऊन पुन्हा गर्भवास नको, म्हणजे पुन्हा जन्म नको. आणि तो जन्म जर नको म्हणायचा असेल तर जीवाला ह्याच जन्मामध्ये राघवाशी एकरूप होऊन गेला पाहिजे, जीव आपला मूळ स्वरूपामध्ये गेला पाहिजे. तिथं जर तो गेला तरच या यातना चुकणार आहेत. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे, मना यातना थोर, खूप यातना आहेत गर्भवासामध्ये, मग आता काय कर, मना सज्जना भेटवी राघवासी. त्यांना सांगायचं आहे जे मुख्य हेच सांगायचं आहे की जीवाला राघवाची भेट करून दे, पण त्यासाठी काय टाकायला पाहिजे ते सांगितलं आणि भेट घडवून दे अशी प्रार्थना मनाजवळ केलेली आहे. म्हणून या चारही चरणामध्ये मनालाच त्यांनी काही काही सांगितलेलं आहे, काय सोडायचं आणि काय धरायचं ते. म्हणून मनाचे श्लोक मनोबोध असं आपण म्हणतो, त्याचाच अर्थ असा की मनाला हे वळवलं पाहिजे हे आपण लक्षात घेऊया. त्यामुळे समर्थांनी ह्याच्यात काय सांगितलं आहे ते आपण बारकेपणाने लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मना वासना चुकवी ये रझारा, मना कामना सांडी रे द्रव्यधारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. जय जय रघुवीर समर्थ.